श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. 186 क्रमांकाचा श्लोक आहे. सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. समर्थ सांगतायत काय करायला पाहिजे, काय आहे. सामान्य माणसाला प्रश्न पडतो, देव आहे कुठे? आम्हाला तर दिसत नाही आहे. ज्यांना भाव आहे ते मूर्तीमध्ये पाहतात, प्रतिमेमध्ये देवाला पाहतात. पण ज्यांचा विश्वास बसत नाही ते म्हणतात देव आहे कुठे. आम्हाला जर तो दिसत नाही तर आम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा. काही मंडळी नास्तिक असतात, भावच ठेवत नाहीत कुठे. त्यावर भगवान समर्थ म्हणतायत इथे, सदा सर्वदा राम सन्निध आहे. कुठे शोधायला जाता, इकडं तिकडं इकडं तिकडं, कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत कशाला फिरतायत. साईट सिंग नळ, पण देवाला शोधत फिरतायत. असा देव सापडणार नाही आहे. तो कुठे आहे? सदा सर्वदा राम सन्निध आहे. अरे तुझ्याजवळच आहे बाबा. बरं केव्हा आहे? सकाळी आहे, दुपारी आहे, संध्याकाळी आहे? नाही, सदा सर्वदा. काळ वेळ नाही, स्थळ काळ याची मर्यादा नाही आहे त्याला. तो अखंडच आहे. देह आकाराला आला, त्याच्यामध्ये त्याचा वास आला. कारण तो असल्याशिवाय देह चालूच शकत नाही. म्हणून सदा सर्वदा राम, इथं राम ह्याचा अर्थ ते सत्स्वरूप. जे सत्य शोधायचं आहे तुला, तो आत्माराम सन्निध आहे. तो सर्वत्र आहे, त्याचबरोबर सदैव आहे आणि सन्निध आहे. अगदी सन्निध. एक वेळ देहाचा एखादा भाग कमी पडेल, एखादा पाय गेला म्हणू, एखादा हात गेला म्हणू, डोळे गेले म्हणू, काही म्हणू आपण, पण तो गेला असं कधी होणार नाही. तो अखंड आहेच आहे. शेवटी जेव्हा देह पडतो तेव्हा त्याचा वियोग होतो. तोपर्यंत तो आणि देह हे दोन्ही एकत्र आले म्हणजेच काम चालतं. नुसता आत्मा असेल तर काही करता येणार नाही. तो आहेच, पण काही करायचं जर आहे तर त्याला देहाचा मदत घ्यायला लागते. इन्स्ट्रुमेंट, साधन म्हणून देहाचा उपयोग करायला लागतो. आणि देहाला जर काम करायचं असेल, चैतन्य रूप व्हायला पाहिजे, तर आत्म्याचं अधिष्ठान आवश्यक आहे. जसं इलेक्ट्रिसिटी आहे आणि पंखा आहे. पंखा नुसता चालणार नाही, पण नुसती इलेक्ट्रिसिटी असून चालणार नाही. तिच्या जोडीला सगळी विजेची उपकरणं असतील तर त्याचा उपयोग होईल. ते दोन्ही एकत्र यायला पाहिजे. तसं इथं प्रकृती म्हणजे देह आणि आत्मा हे दोन्ही एकत्र आले म्हणजे कार्य चालताना दिसते. तर राम हा कसा आहे? जसं सांगितलं त्याने, स्वस्वरूप, आपलं स्वरूप म्हणजे राम. जीवाच्या कोणत्याही अवस्थेत तो आहेच. तो जीवभावावर असला तरी आहे, देहभावावर असला तरी तो आहे, आणि आत्मभावावर गेला तर तो आहेच आहे. पण हा बोध जीवाला नसतो, त्यामुळे तो आपल्या स्वरूपाचा शोध घेण्याच्याऐवजी देहामध्ये गुंततो, विश्वातल्या सगळ्या व्यवहारात गुंततो, आपल्या स्वरूपाला विसरतो. निजध्यास तो सर्व तुटोनी गेला. परिणाम काय होतो? दुःख, सुखदुःखाच्या गटांगळ्या, चांगलं वाईट होय नाही सुरूच. मात्र माझं तुझं म्हणजे वस्तुत सर्व व्यापक असलेला अखंड शाश्वत तिन्ही काळी असलेला असा हा आत्मा आहे, राम आहे, तुझ्याजवळ आहे. एक वेळ आपली जवळची माणसं आपल्याजवळ असणार नाहीत, पण तो जवळ आहे. कुठेही जा तुम्ही, त्याला घेऊनच आपण बाहेर पडतो. कुठेही बाहेर जायचं झालं तर रामाला घरी ठेवला आणि आपण बाहेर गेलो असं होत नाही. कारण ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर जुन तिष्ठती. तुझ्या हृदयातच तो आहे, तू काढून कसा ठेवणार त्याला. पण त्याचं भान नाही आहे. परमेश्वराने जे विश्व निर्माण केलं ते योग्य प्रकारे केलं, सगळ्या तऱ्हेनं चांगलं केलं. पण माणूस त्याचं ज्ञान करून घ्यायला विसरला आणि दुःख करत राहिला. म्हणून इथं ते म्हणत आहेत, मना सज्ज सर्वदा सदा सर्वदा राम सन्निधाय, मग मना सज्जना सत्य शोधून पाहे. हे सत्स्वरूप जे आहे ते शोधून पहा. आता इथं शोधून याचा अर्थसुद्धा निर्माण करायचं नाही आहे, लपलेलं आहे. जुने ठेवणे मी पणे आकळेना, तुझंच तुझ्याजवळ आहे पण सापडत नाही आहे. जसं इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत, डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन. डिस्कवरी म्हणजे आहेच आहे, तू शोधत नाही आहेस, लपलेलं आहे तुझ्यापासून, ते शोधून का. निर्माण करायचं नाही आहे, आत्म्याला निर्माण करायचं नाही, कुठून आणायचं नाही. त्याच्या आड येणारं जे आहे मन, ते दूर केलं तो आहेच. पाण्यावरचं शेवाळ दूर केलं, पाणी आहे. मग सगळी साधना कशासाठी? शेवाळ दूर करण्यासाठी. जे मन आड येत आहे, ज्या मनाचे संकल्प विकल्प नाना विकार, त्याच्यामध्येच जीव गुरफटून गेलेला आहे आणि मूळ सत्याला विसरलेला आहे. ते साधनेने आपल्याला ते दूर करायचे, संकल्प विकल्प थांबवायचेत, मनाचे विकार काढायचे आहेत. आणि मन अत्यंत निर्मळ, त्याचाच अर्थ अमन, मनच नाही, अशी अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची. आणि अशा उन्मन अवस्थेतच त्याचं दर्शन शक्य आहे. आणि ही उन्मन अवस्था ध्यानाने आपल्याला मिळू शकते. ध्यानामध्येच मन प्राणाबरोबर लीन झालं पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यांदा मन प्रसन्न पाहिजे. प्रसन्न मन हे गगनी रिगता, गगनरूप होते सर्वता. आणि मग त्या शून्य गगनाचा द्रष्टा मी, त्या शून्याचा द्रष्टा होऊन आपण पाहत राहायचं ध्यानामध्ये. आणि तसं पाहता पाहता त्या शून्याची निःशून्य अवस्था येते. आणि फार काळ ते शून्य अवस्था राहिली म्हणजे महाशून्य, म्हणजेच आपलं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. त्याच्यासाठी ही साधना करणं आवश्यक आहे. म्हणून मना सज्जना, म्हणजे याच्यासाठी मनालाच आळवायला पाहिजे, चुचकारायला पाहिजे, कारण तेच आड येत आहे. मनएव कारणं बंधमोक्षयो, बद्धाला कारणही मनच आहे, मुक्तीला कारणही मनच आहे. ते मन जितकं सत्वगुणी असेल तितका परमार्थ सोपा आहे, आणि ते मन जितकं रजोगुणी तमोगुणी असेल तितका परमार्थ अवघड आहे. मग आपल्याला जर काही करायचं असेल साधना, तर रजतम गरजेपुरते ठेवून सत्वगुण जास्तीत जास्त वाढवायचा आहे. आणि त्या सत्वगुणाचाही अहंकार दूर करून गुणातीत अवस्थेला आपल्याला जायचं आहे. म्हणून मना सज्जना सत्य शोधून पाहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था आहेत. या तीन अवस्थाच्या पलीकडे जाऊन बसायचं. तुर्य अवस्था जरी म्हटली तरी जाणे ब्रह्म जाणे माया, त्याच्याही पलीकडे, जसं परावाणीच्या पलीकडे तसं तुर्येच्याही पलीकडे जाऊन बसायचं. खूप खोल अवस्था ही आहे, त्या ठिकाणी दर्शन होतं. म्हणजे आपलं रूप हरवलेलं असतं ते तिथं सापडतं, ते सापडवून घ्यायचं आहे. कारण सगळीकडे आहे म्हणता, आतही आहे आणि सर्वत्र ते भरलेलं आहे. सर्वत्र भरलेलं आहे असं कोण म्हणतं? भगवद्गीता सांगते, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना, किंवा मत्त परतनं नान्यत किंचित अस्ति धनंजय, सांगितलं त्यांनी. सगळ्या ठिकाणी मी आहे, दिसत का नाही? पहिल्यांदा आत पहा, ते सत्य शोधून पहा. त्याचं दर्शन झालं म्हणजे त्याचा अनुभव आला की तुझ्या लक्षात येईल की सर्व ठिकाणी तेच एक भरून आहे, त्याच्याखेरीज दुसरं काहीही नाही. आणि हे जर लक्षात आलं तर अखंडित भेटी रघुराज योगू, आता आम्हाला देव भेटायचं आहे असं नाही. तिथे भेट अखंडच आहे, तुला कळतंय का बघ? त्याच्याशिवाय तू असूच शकत नाही आहेस. तू जे बोलतोयस चालतोयस ते त्याच्याच अधिष्ठानावर आहे. आणि पुन्हा तू म्हणतोय देव कुठं आहे? हे सगळं अज्ञान आहे. हे अज्ञान घालवून ज्ञान करून घे, त्याच्यासाठी सद्गुरूंचा शोध घे. सद्गुरु काय सांगतायत ते बघ. आणि तसं घेतलंस तर तुझ्या लक्षात येईल की खरोखरच अखंड भेट आहे स्वरूपाशी, जीवाची अखंड भेट आहे, सदैव ऐक्य आहे. त्या कारण त्याच्यातूनच तो खाली आलेला आहे जीव. आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव आहे, अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंब बिंबाला मिळायला किती वेळ लागतो? काय नाही, त्या क्षणी मिळालेलंच आहे. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं, पाणी गेलं, पुन्हा सूर्य आपल्या ठिकाणी आहे. तसा तो आत्मा आपल्या ठिकाणी आहेच आहे. पण हे समजलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? मना सांडिरे मीपणाचा वियोगू. तुम्हीपणाने त्या व्यापक परमात्म्यापासून जो बाजूला राहिलेला आहेस, मी देह आहे, माझं हे शिक्षण आहे, माझं हे पैसा आहे, माझं घर दार आहे, माझी माणसं, मी माझं, त्याला चिकटून राहिलेलं आहेस. सगळा जन्मभर जर गेला तर या मी माझंमध्ये आहे. आणि मग मला काहीतरी पाहिजे आहे. जे चिकटवलेलं आहे ते बाजूला टाक. ह्याचा अर्थ संसार सोडायचा नाही आहे, देह देखील टाकायचा नाही आहे. पण देहात असतानाच माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी त्यापासून अलिप्त आहे, मी देहाचा वापर माझ्या कामासाठी करतो आहे, असा बोध ठेवून तू जर वेगळा राहिलास तर देहात असतानाच विदेह अवस्थेचा अनुभव येईल. देहीच विदेही भोगू दशा. म्हणून सगळे जे संत असतात, सद्गुरू असतात, ते ह्या विदेही अवस्थेत असतात, जीवनमुक्त म्हणतात त्यांना. त्यांचं वागणं तो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे. तो चार लोकात असल्यासारखा दिसतो पण त्याचा बोध वेगळा असतो, तो जे सांगतो तेही वेगळं असतं, ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणून सदा सर्वदा रामसन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. जय जय रघुवीर समर्थ.